नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीवरवीं देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. ऑपरेशन सिंदूर वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादीत रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्यांग 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. काल बिहारांतल्या गयांत महाबोधी देवळांत केली पुजा. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केल्यात. आयपीएल क्रिकेटांत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड फायनलीचो खेळ जातलो. आनी भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आतां पुराय खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 134वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्क, AIR न्यूज संकेतथळ, न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर प्रसारीत जातली. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचेर थेट प्रसारण जातले. आकाशवाणी हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. ऑपरेशन सिंदुरा वेळार भारतीय नौदळान पुराय पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादीक रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. लखनौतल्या नौदळ संग्रहालयाच्या नौसेना शौर्य वाटिका उक्तावण सुवाळ्यांत उलोवप करतना मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदुरा वेळार पाकिस्तानाचेर दबाव कायम दवरपाक नौदळाचो महत्वाचो वांटो आशिल्लो अशें सांगले. ताका लागून पाकिस्तानाचे पुराय नौदळ ताच्या बंदरांनीच उरले. पहलगाम आतंकवादी हल्ल्याचो सूड घेवपा खातीर 7 मे 2025 दिसा ऑपरेशन सिंदूर सुरू केल्ले. पाकिस्तान आनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरांतल्या जायत्या आतंकवादी मुळाव्या साधन सुविधांचेर भारतीय सैन्यान नेटान हल्लो केल्लो अशें मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगले. म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्यांग काल सांजे 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. केंद्रीय विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी विमानतळार तांकां येवकार दिलो. ताचे आदी काल म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षान बिहारांतल्या गयांत भेट दिवन महाबोधी देवळांत प्रार्थना केली. तांचे वांगडा जायते मंत्रीमंडळ वांगडी, वरिष्ठ अधिकारी आनी वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उंचेले पावड्यावेले शिष्टमंडळ आसा. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांनी बऱ्याच काळा सावन केल्लो द्विपक्षीय सहकार्य आनी खोलायेन केल्ल्या सकारात्मक भावनेची तोखणाय केली. शांतताय, प्रगती आनी समृद्धी खातीर भागीदारी मुखार व्हरपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे वांगडा मिन ऑंग ल्यांग हांची बसका जावपाची आस्त बाळगिता अशें तांणी सांगले. दोनूय देशांमदले इतिहासीक आनी सांस्कृतीक संबंद आनीक घटमूट करपा विशीं प्रधानमंत्री मोदी हांचे कडेन ते चर्चा करतले. तशेंच वेवसायीक माचयेरेंत ते वांटो घेतले. केंद्र सरकारान फाल्यां सावन 15 सप्तकां खातीर पेट्रोल, डिझेल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात कर लागू केल्यात. ह्या चालीवरवीं अस्तंत आशियांतल्या संकश्टाक लागून निर्माण जाल्ल्या अनिश्चितताये मदीं पेट्रोलियम उत्पादनांची फावो ती देशी उपलब्धताय सुनिश्चित करपाचो हेत आसा. सरकारान फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन अंदू 31 ऑक्टोबर मेरेन कापसाच्या आयातीचेर तात्पुरती सूट दिल्या. कापूस शेतकऱ्यांचे हित मुखार दवरून हो निर्णय घेतला अशें कापड मंत्रालयान अधिसुचोवणेंत सांगला. कापसाच्या ऑफ सिझनांत चालीक लायिल्ल्या ह्या उपायाक लागून कापड उद्देगा खातीर कापसाची फावो ती उपलब्धताय सुनिश्चित जातली. MSMEक आदार मेळटलो आनी भारतीय कापडाची स्पर्धात्मकताय घटमूट जातली अशें म्हळा. ह्या उपायावरवीं शेतकऱ्यांचे हित राखून बाजारांत स्थिरताय सुनिश्चित जातली हाचेर मंत्रालयान भर दिलो. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादई चॅनलावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या महादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. वेचणूक आयोगान आपली कायदेशीर चौकटी आनीक घटमूट करपा खातीर नवी दिल्लीत भारतीय वेचणूक आयोगाच्या सल्लागारांची राष्ट्रीय परिषद 2026 आपयल्या. परिषदेचे उक्तावण करतना मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगले की फेर रोलातल्यान फेर वेचणूक जाता. देशभरातल्या न्यायालयांमुखार आयोगाचे प्रतिनिधित्व करपा खातीर सल्लागारांनी केल्ल्या समर्पित यत्नांची तांणी तोखणाय केली. परिषदेत सर्वोच्च न्यायालयात आणि देशभरातल्या वेगवेगळ्या उच्च न्यायालयांमुखार आयोगाचे प्रतिनिधित्व करपी आदोगाद आयोगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी ह्या वेळार हजर आशिल्ले. संवसारीक भलायकी संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अदनोम गेब्रियसीस हांणी काँगो आणि युगांडा हांगा इबोला प्रकल्पाक जाप दितना प्रवासाचेर बंदी घाल्ली वा सिमो बंद केल्ल्या देशांनी ह्या उपायांचेर परतून विचार करचो अशें सांगला. ह्या प्रकोपाचे केंद्र आशिल्ल्या उदेंत काँगोच्या बुनिया हांगा उलयतना तांणी अशा निर्बंधांक लागून प्रकोप नियंत्रण चड कठीण जावंक शकता अशें सांगला. तांच्या बुनिया भेटीचो हेतूच हो बाधित समाजा कडेन थेट संपर्क साधप आनी चड त्रास जाल्ल्या वाठारांनी प्रतिसाद दिवपाच्या यत्नांक आधार घटमूट करप असो आसा अशें टेड्रोस हांणी सांगला. गोंय राज्य ल्हान पूण सोबीत आसा. गोंयची अस्मिताय संस्कृती परंपरा आनी वेगळेपण सांबाळून गोंय सरकारान गोंयची उदरगत करची अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हळें. 40th गोंय घटक राज्य दिसाच्या कार्यावळीत ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले.
Rather, we can say Goa is a beautiful state. Small is always beautiful. It is a living civilization shaped by the centuries of cultural exchange, intellectual openness, maritime enterprise, and social harmony. From the ancient temples and magnificent churches to its music, literature, and festivals, Goa represents the very essence of India's pluralistic spirit.
मुळावी बांदावळ शिक्षण भलायकी डिजिटल गव्हर्नन्स ह्या मळार गोंयान उल्लेखनीय कामगिरी केल्या. गोंय कर्मचारी निवड आयोगा वतीन केल्ली पारदर्शक नोकर भरती प्रक्रिया तोखणायेची आसा. स्वताची अस्मिताय तिगोवन दवरून उदरगत साध्य जाता हे गोंयान दाखोवन दिला अशें उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी म्हळा.
गोवा विटनेस सिग्निफिकंट डेव्हलपमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशन गव्हर्नन्स व्हाइल प्रिझर्विंग इट्स युनिक कल्चरल आयडेंटिटी. द स्टेट हॅज विटनेस्ड रिमार्केबल स्ट्राइड्स in infrastructure, education, healthcare, tourism, digital governance. Recruitment becomes so transparent in this country, and that is starting from Goa that I appreciate. While preserving Goa's rich cultural heritage and unique identity, at the same time we have to progress.
Jammu Kashmirachi mantri Sakina Itu hani Jammu vibhagacha Umashecha vatharat yopi sagalya sarkari ani khasgi mahavidyalayank 1 June te 15 July merin kimachi suti jahir kelya. Ushnatayecho hangam suru zalyan ani vidyarthi shikshak pradhyapak ani mahavidyalayatlya karmacharyanchi bhalayki sunishchit karpa khatir ho nirnay ghetla ashe tane sangla. 15 Julyak sutiyecho kal soptakach sagalya mahavidyalayan neman shikshanik karyavali suru jatlyo अशी माहिती मंत्री सकीना इटू हांणी दिल्या. नवी दिल्लीच्या IGI विमानतळार स्काय कास्ट प्रणाली सुरू केल्ल्याची केंद्रीय नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी तोखणाय केल्या. स्काय कास्ट सारखेल्या प्रगत हवामान निरीक्षणा प्रणालीवरवी धुके आणि अस्थिरताये वेळार उड्डाण कार्यावळीत खूप सुधारणा जावंक शकता असे त्यांनी सांगला. देशभरातल्या विमानतळा मेरेन हे तंत्रज्ञान पावतले तसे ते सुरक्षितताय घटमूट करतले आणि प्रवाशांचो प्रवास अणभव सुधारतले असे त्यांनी मुखार सांगले. IPL क्रिकेटात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमाचेर गुजरात टायटन्स आज 2026 हंगामाच्या फायनलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड खेळटलो. ही मॅच सांजे 7:30 सुरू जातली. भारतीय हवामान खात्यान केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी आणि कराईकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तसेच फाल्यां मेरेन ओडिशा कर्नाटक मध्य प्रदेश आणि देशाच्या ईशान्य वाठारात व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती हवामान खात्यान आज कोकण आणि गोयात उष्ण आणि दमट हवामानाचा अदमास उक्तायला. ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर पिराय 21 ते 50 वर्सा, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान, अणकार करपाचे कसब तशेंच प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अर्ज करपाक निमणी तारीख 1 जून अशी आसा. अधिक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क साधचो. आता खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. ऑपरेशन सिंदुरा वेळार भारतीय नौदळान पाकिस्तान नौदळाक तांच्या बंदरांनीच मर्यादीत रावपाक लायिल्ले अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगला. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मिन ऑंग ल्हांग 5 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. केंद्र सरकारान फाल्यां सावन पेट्रोल डिझल आनी विमान इंधनाचेर सुधारीत निर्यात शुल्क लागू केल्यात. आयपीएल क्रिकेटांत आयज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमार गुजरात टायटन्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आड फायनलीचो खेळ जातलो. आनी भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलात बुधवार मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.